सोमवार दिनांक 15 सितंबर 2003
अव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकञ्च पञ्च च इंद्रियगोचरः इच्छा द्वेष सुखम दुःखम संघातश्चेतना भूति एतत् क्षेत्रं समासेन स विकारं उदारतम। क्षेत्राचं सविस्तर असं वर्णन जे भगवंतांनी केलं तर त्याच्या अर्थ निरूपण आपण आता पाहतो आहोत। गेले काही सोमवार आपल्या इथं आपण या क्षेत्राची जी वैशिष्ट्ये आहेत पंचमहाभूत अहंकार बुद्धी अव्यक्त प्रकृती दहा इंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय मन तसंच त्याच्यामध्ये जे विकार आहेत तर ते विकार इच्छा द्वेष सुख दुःख संघात चेतना धृती हे जे विकार आहेत त्याच्या संबंधी आणि त्याच्यापैकी इच्छा द्वेष सुखम दुःखम इथपर्यंत आपलं निरूपण आलेलं होतं। मुख्य जो श्लोक आहे त्या श्लोकावर निरूपण झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर जे विवरण केलेलं आहे ते विवरण आपण पाहतो आहोत। इच्छिलिया सांगडे इंद्रिया आमिष न जोडे तेथ जोडे ऐसा जो डावो पडे तोची द्वेषू आता यावरी सुख ते एवं विध देख जेणे एकेची आशेख विसरे जीवू मना वाचे काये जे आपुली आणवाये देह स्मृतीची त्राये मोडीत जे ये जयाचे झालेपणे पांगुळा होई जे प्राणे सात्विकासी दुणे वरीही लाभू का आघवियाची इंद्रिय वृत्ती हृदयाची या एकांती थापटुनी सुषुप्ती आणि जेगा किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे तेथ जे होये तया नामसुख। याच्यावरच निरूपण आपण पाहत होतो। दरम्यान आपण 15 दिवसांनी इथे एकत्र भेटतो आहोत। मागच्या सोमवारी आपलं प्रवचन झालं नव्हतं। त्याच्या मागच्या सोमवारी गणपती नुकतेच बसलेले असल्यामुळं म्हणजे रविवारी गणपती बसले आपण अर्धा तासच इथं श्रवण केलं। एकूण त्यात खूप पडली गणपती उत्सवासारखे जे अत्यंत मंगलदायी आनंदाचे असे दिवस आहेत ते दिवस घरामध्ये यावेत आणि सार्वजनिक जीवनामध्ये न यावेत असं आपल्याला आता होऊन गेलेलं आहे। तरी देखील आपल्याला कोण विचारतो गणेश भक्तांची जी गर्दी रस्त्यावर होती ती जर पाहिली तर भक्ती समाजामध्ये वाढते आहे की काय अशी एक शंका यायला काही हरकत नाही। आता अजूनच 4-8 दिवसांनी पुन्हा नवरात्राच्या वेळेला असंच भक्तीला उधाण आलेलं असं आपल्याला दिसेल। हे सगळं समाजामध्ये काय घडतं आहे आपल्याला समजेन असं झालेलं असं हे सगळं तंत्र आहे. इच्छा द्वेष सुखम दुःखम हे जे क्षेत्राच्या विकाराचं वर्णन आहे ते वर्णन आणि ते विकार कोणतीही गोष्ट बिघडवण्यासाठी अक्षरशः समर्थ असे आहेत. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी जे म्हटलंय की किंबहुना सोये जीव आत्म याचील आहे तेथ जे होये तया नामसुख अशा प्रकारच्या सुखाची वा न वा अशी आहे. ते आहे नाही जवळपास नाही अशी स्थिती झालेली आहे. विनोबा असं म्हणतात की सुखाचे भिकारी सुखाकरता म्हणून बाहेर पडलेले कोणता तरी झटका बसावा आणि सुख मिळावं एवढीच इच्छा करणारे नेहमीच्या जीवनामध्ये काही मजा येत नाही म्हणून विनोबा म्हणतात की तपकीर ओढतात. एक दोन चार पाच संकुल शिंका आल्या की बरं वाटतं, कुठेतरी झटका बसला पाहिजे, मिश्री लावतील. आपण इथं जमतो तर आपल्या समाजात इथं कोणी मिश्री लावत असेल असं नाही, पण खूप मोठं प्रमाण आहे. पाच मिनिटं दहा मिनिटं डोळे मिटून मिश्री लावण्याचा कार्यक्रम चाललेला असतो या बाजूनी या बाजूनी. आमच्या ऑफिसमध्ये एक त्यांना ती एक टोबॅको पेस्ट होती इको नावाची, तर एक तास दीड तास गेला की ते बेसिनच्या तिथे जायचे आणि एक दहा मिनिटं ते सगळ्या बाजूने डोळे मिटून असं त्यांचं चाललेलं होतं चाललेलं असायचं. आणि ते सगळं केलं की मग म्हणायचं की आता बरं वाटलं जरा. कुठेतरी झटका बसला पाहिजे आणि मेंदूपर्यंत पोहोचला पाहिजे. अशा सगळ्या मंडळींना या उत्सवातून देखील कसला तरी झटका निश्चित बसत असणार. त्यामुळे या सुखाचं वर्णन जे आपण ज्ञानेश्वरीत पाहतो आहोत ते आणि बाहेर ज्याला सुख समजलं जातं ते याच्यामध्ये जमीन आणि आसमान एवढा फरक होऊन राहिलेला आहे. बरोबर काय चूक काय हे देखील न समजावं अशी परिस्थिती. तरी देखील जेव्हा सुख म्हणून होतं तेव्हा ते सुख इंद्रियांचं असतं एक, आणि दुसरं इंद्रियांच्या पलीकडचं असतं ते दुसरं एक सुख आहे. एक विषयापासून मिळणारं सुख आहे, एक निर्विषय सुख आहे, एक जागृतीतून मिळणारं असं सुख आहे, एक सुषुप्तीत मिळणारं असं देखील सुख आहे. आघवियाची इंद्रिय वृत्ती हृदयाची या एकांतीत थापटुनी सुषुप्ती आणि जेगा. पण ज्ञानेश्वर महाराज ज्या सुषुप्तीचं वर्णन करतायत ती सुषुप्ती सर्व इंद्रिय वृत्ती हृदयाच्या एकांतामध्ये आणून थापटून त्या इंद्रिय वृत्तींना जर सुषुप्ती दिली गाढ निद्रा दिली त्या इंद्रिय वृत्तींना जर गाढ निद्रा दिली तर जे प्राप्त होतो ते असं इथं ज्ञानेश्वर महाराज त्याचं वर्णन करतायत. ती नेहमीची सुषुप्ती नव्हे गाढ झोप नव्हे, ती गाढ झोप देखील सुखरूप आहे. कित्येकांना गाढ झोपेचा अनुभव कैक महिन्यात किंवा कैक वर्षात आलेला नसतो. गाढ झोपेत देखील एक सुख आहे आत्यंतिक सुख आहे, पण गाढ निद्रेतून जागे झाल्यानंतर बाहेर पडल्यानंतर त्या गाढ निद्रेमधून चित्तशुद्धी होत नाही.
जसा शत्रु तो आज शत्रु, कान जसा द्वेष करत होता त्याचा आजही द्वेष करतो, याच्याऐवजी समाधी अवस्थेतून जागा झालेला पुरुष त्याचा द्वेष थोडा तरी बोथट होईल, त्याचा मत्सर थोडा तरी बोथट होईल, कमी कमी होण्याकडे अशी त्याची प्रवृत्ती राहील, त्याच्या सात्विक वृत्ती वाढत जातील, क्रमाक्रमाने वाढत जातील। सर्व प्रकारच्या इंद्रिय वृत्तींना हृदयाच्या एकांतामध्ये, आणि हृदय याचा अर्थ या ठिकाणी असणारा एक विशिष्ट स्नायू की जो सतत आकुंचन प्रसरण करत असतो, हार्ट, त्याला योगाच्या परिभाषेमध्ये हृदय म्हणत नाहीत। तर हृदय म्हणजे देखील याच्या आत असणारा प्रदेश योगाच्या परिभाषेमध्ये, याला हृदयाकाश असं म्हणतात। दोन भुवयांच्या वरचा भाग, चिदाकाश, हृदयाकाश, मूर्धनी आकाश, मस्तकाकाश। ध्यान हृदयाच्या ठिकाणी करायचं म्हणजे या ठिकाणी नाही करायचं, तर ध्यान हृदयाच्या ठिकाणी करायचं म्हणजे या ठिकाणी करायचं। सर्व इंद्रिय वृत्ती हृदयाच्या म्हणजे या भागाच्या एकांतामध्ये, म्हणजे त्या ठिकाणी वृत्ती देखील वृत्ती रूपाने जेव्हा राहत नाही तेव्हा या ठिकाणी एक एकांताचा प्रांत असा सापडतो। अशा वेळेला हृदयाकाशामध्ये जेव्हा इंद्रिय वृत्ती निवृत्त होतात, नाहीशा होतात, त्यावेळेला जी सुषुप्ती सारखी अवस्था प्राप्त होते पण सुषुप्ती नव्हे, उत्तम ध्यान किंवा समाधी याचं वर्णन जागृत झोप असं केलं जातं। झोपेसारखी स्थिती पण झोप नव्हे, आतून पूर्ण जागा आणि बाहेरून जणू झोपलेला आहे इतका बाह्य संज्ञा शून्य। का आघवियाची इंद्रिय वृत्ती हृदयाची या एकांती थापटुनी सुषुप्ती आणि जेगा, जयाचे जालेपणे पांगुळा होई जे प्राणे। ज्ञानेश्वर महाराज सरळ सरळ ध्यानाचं वर्णन करताहेत, जे झालं असता सुखाच्या संबंधी बोलतायत, जे झालं असता प्राण पांगळे होतात। या ठिकाणी चिदाकाशामध्ये प्राणासह वृत्तींचा लय होतो। जयाचे जालेपणे पांगुळा होई जे प्राणे, सात्विकासी दुणे वरी ही लाभू, आणि सात्विकाचा जो लाभ आहे त्या लाभाचा दुप्पट लाभ दुणीव, सात्विक देखील लाभ कमी पडेल, सात्विक संतोष देखील कमी पडेल असा संतोष त्या ठिकाणी प्राप्त होतो। त्या ठिकाणी देह स्मृतीची त्राय, देह स्मृतीचा आश्रय, देह स्मृतीचा ठिकाणा मोडून पडतो। जे मना वाचे काये, जे आकुली आण वाये, जे सुख आण वाहून शपथ वाहून देह मन आणि बुद्धीच्या ठिकाणी असणारी जी देह स्मृती आहे त्याची त्राय, त्याचा आधार, त्याचा आश्रय मोडून टाकतो। तुकाराम महाराजांचा तो अभंग आहे ना, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरवे केशी राजा कळो आले। देहाचा आता मला विसर पाड म्हणजे मग मला सुख होईल हे माझ्या लक्षात आलेलं आहे, मी देह या भावनेचा आता मला विसर पडला म्हणजे बरं। देह बळी देवोनी साधिले म्या साधन, तेने समाधान मज जाहले वो माये, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे। आपण जे पाहतो त्याच्यापेक्षा जर अधिक देखणं, अधिक सुंदर, अधिक उत्तम असं पाहायचं असेल तर हा संसार पाहून ते अधिक देखणं समजणार नाही, तर मग निरंजन अशी स्थिती पाहणं आवश्यक आहे. आणि निरंजन स्थिती जर पाहायची असेल तर त्याच्यासाठी ती स्थिती ज्यांनी गाठलेली आहे, त्या स्थितीचा ज्यांनी लाभ घेतलेला आहे, त्यांना शरण जाणं आवश्यक आहे. त्याच्याकरता योगी राज विनवणे, मना आले हो माये, संतांची विनवणी करावी, जे योगी आहेत त्यांची विनवणी करावी, हे माझ्या मनाला आलेलं आहे, पटलेलं आहे मला. ते काय सांगतील, ते काय उपदेश करतील, त्यांच्या उपदेशाने काय फायदा होईल, तर ते म्हणतील की देह बुद्धीचा बळी देऊन साधना कर. देह मी या स्मृतीचा बळी देऊन साधना करायला पाहिजे. नुसती साधना नव्हे, रोजच्या रोज साधना करतो आहे आणि वाट पाहतो आहे कधी होईल ते. आणि देह स्मृतीचा बळी देऊन साधना करतो आहे आणि वाट पाहतो आहे कधी होईल ते, याच्यामध्ये फरक आहे. अशा प्रकारे जे सुख शपथ घेऊन देह मना वाचे काये, मनाच्या ठिकाणी, वाचेच्या ठिकाणी, इंद्रियांच्या शरीराच्या ठिकाणी जी देह वृत्तीची आठवण आहे, ती आठवण मोडून टाकतं. जे झालं असताना, जे सुख प्राप्त झालं असताना लक्षात येतं की प्राण पांगळे झालेले आहेत, प्राणांचा लय झालेला आहे. जयाचे मी झालेपणे पांगुळा होई जे प्राणे, सात्विकासी दुणेवरी ही लाभू का आघवियाची इंद्रिय वृत्ती, हृदयाची या एकांती थापटुनी सुषुप्ती आणि जेगा. प्राण तर पांगळे होतातच, प्राणांच्या बरोबर मन देखील तिथं लीन होऊन जातं. त्याचं वर्णन पुढच्या ओळीत ज्ञानेश्वर महाराज करतात. सर्व इंद्रिय वृत्ती चिदाकाशाच्या ठिकाणी, हृदयाकाशाच्या ठिकाणी लीन होऊन जातात. आणि त्यावेळेला जीवाला आत्मबोध होतो. किंबहुना सोये जीवो आत्मयाचील आहे. त्या ठिकाणी काही होत असेल तर जीवाला आपण आत्मरूप आहोत असा बोध प्राप्त होतो. जीवो ब्रह्मैवना पराहा अशी श्रुतीच आहे. जीव हा कधीच वेगळा नाही, जीव हा परमात्म स्वरूपच आहे. पण जीवाला आपल्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी येण्यासाठी म्हणून या एवढ्या गोष्टी, देह स्मृती, देहच मी असं वाटणं, याचा त्याग करायला लागेल. एवढंच नव्हे तर जीव ज्या प्राणांच्या आधाराने टिकून राहिलेला आहे, ते प्राण देखील सहज लीन व्हायला लागतील. आत्मसागरावर विचार आणि विकार याच्या वाऱ्यामुळं उठणारे तरंग, असं चित्ताचं किंवा मनाचं वर्णन केलेलं आहे, हे तरंग निमायला लागतील, नाहीसे व्हायला लागतील. समुद्रच पण जेव्हा तरंगाकार होतो तेव्हा समुद्राच्या ऐवजी तरंग, लाटा या अधिक स्पष्टत्वाने प्रतीत होतात. समुद्राचा बोध होण्यासाठी, समुद्र स्पष्टपणाने प्रतीत होण्यासाठी जर काही हवं असेल तर लाटा या समुद्रात जर लीन झाल्या, ज्याच्यापासून निर्माण झाल्या त्याच्यातच त्यांना लीन व्हायला लागतं. समुद्राची लाट कितीही उंच उडाली, अगदी 10 मीटर उंच अशी जरी लाट गेली तरी देखील पुन्हा तिला समुद्रातच यायला लागतं. पण तरंग असताना समुद्रापेक्षा देखील तरंगाची अधिक भीती वाटते. समुद्र जवळपास दिसत नाही असं होऊन जातं. एकदा आम्ही एका छोट्या मोटर लॉन्च मधून समुद्रामध्ये एक फेरफटका मारला, तर आपण जिथं बसलेले असतो, छोटी होडी होती, तर त्या लाटा आपल्या डोक्याच्या उंचीवर, म्हणजे ते ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो आहे, आपण बसलेले असताना तितक्या उंच अशा त्या लाटा दिसतात. आणि त्या होडीतून त्या लाटांना पार करायचं असेल तेव्हा ती लाट त्या होडीवर अशी धडकते की त्या होडीच्या पलीकडे त्या लाटेचा काही भाग जातो. सगळी माणसं तर भिजतातच भिजतात, पण दाखील बसायची वेळ येते. समुद्र आणि तरंग हा तरंग सर्व प्रकारे नुकसान करतो. मध्यंतरी आपण पेपरमध्ये वाचलं असेल की पुण्याचे काय चार जण त्या गुहागरच्या समुद्रामध्ये बुडून गेले. ते जे संदेश एजन्सीचे ते खरे त्यांची पत्नी ती आमची नातेवाईक आहे ती त्याच्यामध्ये वाहून गेली. मी चौकशी केली की काय झालं कशा प्रकारे हे झालं, तर पोटरी देखील बुडणार नाही जेमतेम पोटरी एवढ्या पाण्यामध्ये सगळे होते. ओहोटी होती, त्यांना माहीत होतं की आपण ओहोटीच्या वेळेला समुद्रात गेलेले आहोत. जेमतेम पाय बुडतील पोटरी एवढ्या पाण्यात होते, ते फार आत गेलेले नव्हते. पण एक लाट एवढी मोठी आली की ती जवळपास कमरे एवढी अशी आली. पोटरी एवढ्या पाण्यात उभे असताना ती लाट आली तर त्यांच्यातले दोन चार जण काठावर फेकले गेले आणि ती लाट परत जात असताना वाळू घेऊन जाते. पायाखालची वाळू सरकते म्हणजे काय ते तिथं समजतं. जेव्हा पाणी परत जात असतं तेव्हा वाळू सरकत सरकत जाते. पण एवढी मोठी आलेली लाट एकदम खड्डाच झाला आणि पायाचाच आश्रय गेल्यामुळं बाकी सगळे समुद्रात आत खोल पोडले गेले, लाटेबरोबर वाहूनच गेले असं झालं. अशा प्रकारे तरंग जसं नुकसान करतो तसं आत्मसागरावर उठणारा तरंगच खरा पण जीवदशेला आणतो. नुकसान म्हणजे इतकं नुकसान की आपण अमर आहोत, अचिंत्य, अलक्ष, अविकारी, जन्म मरण रहित, सच्चिदानंद हा पोत पार नाहीचा होऊन जातो. इतका की विनोबा असं एका ठिकाणी म्हणतात की जर त्याला सांगितलं की तू नित्य अज अमर आहेस तर तो म्हणतो की मी कसला अज आणि अमर. माझ्या नाकातून शेंबूड वाहतो, मल मूत्र अशा मोऱ्या ज्याच्यातून सतत वाहत आहेत तो शुद्ध बुद्ध मुक्त कसला आला आहे. माझ्यासारखा अमंगल कोणी नाही, मी तर मरते अशी त्याची भावना होते. आत्मसागरावर उठणारे तरंग ज्या जीवदशेला आणून सोडतात ते तरंग एवढं मोठं नुकसान करतात. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की किंबहुना सोये जीव आत्म याचिला आहे. जीव आत्मदशेला प्राप्त होतो. जीवाला ज्या ठिकाणाहून अबोध निर्माण झाला आणि आपण देह भावनेवर आलो त्या सर्वाचा विसर पडून पुन्हा आत्म्याची ओळख होते. तेथ जे होये तया नाम सुख, त्यावेळेला जे काही होतं त्याला सुख असं म्हणतात. आणि आपल्याला जो होतो तो काय, मग ती सुखाची किरण. शास्त्र असं म्हणतं की विषयांच्या आणि इंद्रियांच्या स्पर्शामुळे क्षणिक इंद्रिय वृत्ती आत वळतात आणि लय पावतात. आणि इंद्रिय वृत्ती लय पावल्यामुळं काही सुखाची झलक प्राप्त होते, काही सुखाची किरणं मिळतात. सुख होत असतं ते आत्म्याचंच सुख होत असतं, पण विषयांच्या आणि इंद्रियांच्या संबंधाच्या वेळेला क्षणिक इंद्रिय वृत्ती आत वळून नाहीशा झाल्यामुळं ते सुख मिळतं. त्यामुळं ते इंद्रियांच्या आणि विषयाच्या संयोगातून मिळालं असं वाटतं. ज्या क्षणी इंद्रियांचा आणि विषयांचा संयोग होतो, स्वामीजी म्हणत असत की ज्या क्षणी जिभेवर गुलाबजाम येतो त्या क्षणी इंद्रिय वृत्ती क्षणभर आत वळते आणि नाहीशी होते, लय पावते आणि सुख मिळतं. सर्व प्रकारची इंद्रियांची सुख ही याच तऱ्हेने मिळतात आणि ती क्षणिकच असतात, क्षणभर मिळणारी अशीच असतात. पण हे जे सुख आहे हे सुख इंद्रिय आणि विषयांचा संयोग ज्या वेळेला होतो त्याच वेळेला ही प्रक्रिया घडत असल्यामुळं ती युगपत, म्हणजे ज्या क्षणाला हा संयोग घडतो त्याच क्षणाला क्षणापुरती इंद्रिय वृत्ती आत वळून नाहीशी होते अशी गोष्ट घडते. त्यामुळं इंद्रिय वृत्तीचा लय झाल्यामुळं सुख मिळालं असं न वाटता विषयापासून सुख मिळालं असं वाटत जातं. ज्ञानेश्वर महाराज म्हणून एकाच गोष्टीला सुख म्हणतात, किंबहुना सोये जीव आत्म याचील आहे, तव जे होये तेथ जे होये तया नाम सुख. आणि ऐसी हे अवस्था न जोडता पारथा जे जीजे तेची सर्वथा दुःख जाणे. आणि आपलं जे जीवन आहे ना त्या जीवनाला ज्ञानेश्वर महाराज दुःख म्हणतात. पण ते इतक्या गोड शब्दात म्हणतात की ते आपल्याला टॉन्टिंग करतायत असं आपल्याला वाटत नाही, आपल्याला काही टोचतायत ते टोचून बोलतायत असं आपल्याला वाटत नाही. गोड भाषेमध्ये सांगतात, ऐसी हे अवस्था न जोडता पारथा, म्हणजे जीवाला आत्मबोध न होताना तरी जीवन जे जगलं जातं, जे जे जीजे तेची सर्वथा दुःख जाणे, जे जगणं आहे त्या जगण्याला दुःख असं म्हणतात. तुमच्या मुलाला 50,000 रुपये देऊन चांगल्या शाळेमध्ये ऍडमिशन मिळाली हे सुख का दुःख? तुम्हाला खूप उत्तम नोकरी लागली हे सुख का दुःख? तुमचं लग्न झालं याला तुम्ही सुख म्हणणार का दुःख म्हणणार? आमच्या बँकेत एक ते जे वेगवेगळे हल्ली टीव्हीच्या सिरियल असतात ना त्याच्यात एक एकदम सोपा प्रश्न सर्वात शेवटी विचारतात, अगदी सोपा. काय अगदीच म्हणजे ते मी याला याला मारीन असं कोण म्हणालं, असं काय जी गोष्ट असेल त्याला धरून, म्हणजे सगळ्यांनाच माहीत असतं पण त्याची उत्तरं पाठवण्याच्या भानगडीत कोणी पडत नाही. ते लिहितात की असं असं उत्तर पाठवा, पहिलं उत्तर पहिलं ज्याला बक्षीस मिळेल त्याला अमुक अमुक केरळ किंवा कुठं एका रिसॉर्टमध्ये 5-स्टार हॉटेलमध्ये 3 दिवस 2 लोकांकरता मुफ्त. तर त्यांनी 500 पत्र पाठवली बक्षीस लागावं म्हणून उत्तराची 500 पत्र पाठवली. हे कोणी करेल का बघा? तुम्ही अशी 500 पत्र पाठवाल त्याला उत्तर, त्याला बक्षीस मिळालं. कारण ते ड्रॉ पद्धतीने काढतात, तिथं असं पाहत नाहीत की एका व्यक्तीने किती पत्र पाठवली आहेत. एका व्यक्तीला एकच पत्र पाठवायचं असं नाहीये. आपल्याला असं वाटतं की एक पत्र पाठवावं मिळालं तर मिळालं, त्याला मिळवायचंच होतं म्हणून त्यांनी 500 पत्र लिहून पाठवली आणि ती एका आठवड्याच्या आत मिळायला पाहिजेत. त्यांनी आणि त्याच्या बायकोनी 500 पत्र लिहून पाठवली आणि मिळालं ना बक्षीस. टीव्हीवर नाव आलं, ते अमुक अमुक ठिकाणी 5-स्टार हॉटेलमध्ये 2 जणांकरता मोफत तिथं राहायला गेले आणि बरीच मोठी चोरी झाली आणि परत आले. गेले आणि काय त्यांच्या बॅगा वगैरे सगळंच चोरीला गेलं त्यांचं आणि परत आले. आता हे जे तिकीट त्यांचं काय बक्षीस लागलं हे सुख का दुःख? कित्येक गोष्टींचा निर्णय तुम्हाला आत्ता करता येत नाही. तुमचं आत्ता लग्न होतंय हे सुख आहे का दुःख आहे तुम्हाला निर्णय करता येणार नाही. तुम्हाला मुलगा झालाय हे सुख आहे का दुःख आहे खरंच निर्णय करता येणार नाही. तो कसा निघेल, तो काय काय करेल आपण पाहतो, पेपरमध्ये वाचताय तुम्ही, ज्या व्यक्तींबद्दल आदर आहे अशा व्यक्तींचा नातू काय करतो हे तुम्ही पाहताय वाचताय. आता यांच्या बारशाच्या वेळेला वाटलेलं पेढ्यांचं झालं काय? त्यामुळे संसार हा सुखरूप आहे, तुम्हाला भास होतो, सुखाचा भास होतो एवढंच. तुम्ही ठरवू शकत नाही अमुक गोष्ट सरसहा सुख असेल असं ठरवू नाही शकत. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत ते आपल्यावर टीका टॉन्टिंग असं काही करत नाहीयेत. आणि ऐसी हे अवस्था न जोडता पार्था जे जीजे तेची सर्वथा दुःख जाणे, अशी अवस्था न जोडता म्हणजे जीव आत्मरूप झाला हे न होता अशी गोष्ट न घडता जे जगणं आहे त्यालाच दुःख असं म्हणतात. जीवन हे इतकं दूरगामी असं असतं आणि तसं पाहिलं तर इतका काळ जगायचं असतं आपल्याला वाटत नाही आपण खूप काळ जगतोय असं. पण खरंच तुमच्या जीवनामध्ये 50 वर्ष 60 वर्ष खूप चांगली गेल्यानंतर एक दिवस असा येऊ शकतो की त्या दिवशी आधीची सगळी सुख ही नाहीशी होती इतकं मोठं दुःख पदराला पदरात येतं. त्यामुळं सुखाच्या बाबत देखील जे आत्ता सुख म्हणून आहे त्याच्याबद्दल अंतिम निष्कर्ष काढता येत नाही की हे सुखच आहे. एखादी घटना घडल्यानंतर ती घटना चांगली आहे असा अंतिम निष्कर्ष काढता येत नाही कारण त्याच्यानंतर इतक्या गोष्टी व्हायच्या असतात ते तात्पुरतं असं तुम्हाला चांगलं वाटण्याची शक्यता असते. मी मध्ये असं म्हणजे अशा प्रकारे एक विधान करून त्यांनी असं म्हटलं होतं की दोस्त राष्ट्रांचा दुसऱ्या महायुद्धामध्ये विजय झाला. दोस्त राष्ट्रांच्या तुलनेने जर्मनीची फार राक्षसी अशी महत्वाकांक्षा होती त्यामुळे जर्मनी हारली फार चांगलं झालं. आता दोस्त राष्ट्रांनी असं ठरवलेलं आहे, दोस्त राष्ट्र म्हणजे मुख्यतः दोन अमेरिका आणि इंग्लंड, की त्यांच्या समोर जो बलाढ्य झाला हळूहळू ते पत्र पाठवत गेले नुसतं निषेध करत गेले. हिटलरनी त्यांना जुमानलं नाही, न जुमानता ताबडतोब युद्ध केलं असतं तर हिटलर संपलाच असता. आता ती गोष्ट सद्दाम हुसेनच्या बाबत करतायत, मोठा व्हायच्या आधीच संपून टाकायचा. तीच गोष्ट तालिबानच्या बाबत करतायत, मोठा व्हायच्या आधीच संपून टाकायचं, थोडा उपद्रव आहे म्हटलं की कापून टाकायचा. उद्या तुमच्या बाबत केली तर करतातच आहेत. अशी एक वेळ आली की त्यावेळेला इंग्लंडच्या पंतप्रधानांनी भारताचा दौरा केला आणि भारतात म्हणजे आधी दिल्लीत जायच्या आधी बेंगलोरमध्ये गेले आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि तिथे त्यांनी एक विधान केलं की ही जी भूमिका आहे भारताची ती आम्हाला मुळातच तेवढी मान्य नाहीये, काश्मीरच्या बाबत असणारी. आणि जर तशा प्रकारे युद्ध झालं तर पाकिस्तानची बाजू जी आहे तर ती आम्हाला जरा अधिक योग्य वाटते. भारताने काश्मीर बाबत लोकशाही मार्गाने जायला पाहिजे. आपल्या इथं ते कोणाला आवडलं नाही विधान, पण युद्ध होऊ शकलं नाही एवढं लक्षात ठेवा. दोस्त राष्ट्रांचा जो जय होता त्या जयामध्ये पुढं सगळ्या जगाची कुचंबणा भरून कशी राहिलेली आहे कोणी काही करू शकत नाही. आत्ताचं आपलं जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य म्हणजे जणू काही पाणी पुरवठा कचरा वाहतूक या ज्या गोष्टी आहेत तेवढ्या तुम्ही तुमच्या करायच्या, बाकी महत्वाच्या बाबत ते जे सांगतील त्याच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाही. आज देखील सगळ्या जगावर राज्य करण्याची त्यांची ताकद आहे, ते फक्त करत नाही तेवढे. त्यांच्या कृपेनी तेव्हा आपण स्वतंत्र झालो आणि त्यांच्या कृपेनी अजून आपण पारतंत्र्यात नाही अशी स्थिती आहे. मग दोस्त राष्ट्रांचा विजय हा खरंच चांगल्या शक्तींचा विजय म्हणायचा का नाही म्हणायचा, त्यावेळेला पुष्कळ जरी स्वागत केलं आणि ज्या वाईट घटना असतील त्या वाईट घटनांबद्दल देखील सरसहा तुम्ही म्हणू शकत नाही. त्यांनी असं म्हटलं की ज्यू मंडळींना हिटलरनी त्या छळ छावण्यांमध्ये किंवा गॅस चेंबरमध्ये सरसहा मारून टाकलं. जर त्यांनी मारलं नसतं तर एवढ्या हजारो ज्यूंच्याकडून प्रत्येकाकडून काय काय कर्म घडली असती, त्याचे नक्की काय परिणाम झाले असते, असा सगळा अंदाज बांधणं शक्य नाही. त्यामुळं जीवाला आत्मबोध जेव्हा होतो तेव्हा जे होतं त्याला सुख असं म्हणतात, बाकीचं सगळं दुःखामध्येच मोडतं. या सगळ्या दुःखाच्या कहाण्या आहेत, सुखाची कहाणी याच्यातली कोणतीही नाही. ऐसी हे अवस्था न जोडता पार्था जे व्यापक राजकारणाच्या बाबत तर तेच व्यक्तीच्या बाबत. म्हणून म्हटलं की तुमचं लग्न झालं हे सुख की दुःख हे कधी कळणार कोण जाणे, खरंच न कळण्यासारखं आहे. तुम्हाला मुलगा झाला तर याला सुख म्हणायचं की नाही म्हणायचं हे तुम्हाला कळणार नाही. मुळातच चुकीच्या पायावर आधारित किंवा पाया नसलेल्या इमारती जशा असाव्यात तसं हे जीवन आहे. संतांच्या दृष्टीने आपण संतांच्या दृष्टीने बोलतो आहोत, ज्ञानेश्वर महाराजांच्या म्हणण्यावर निरूपण करतो आहोत, ते समजून घेतो आहोत आणि तशी आपली विचारधारा व्हावी सुखा करताच, अंतिम सुखा करता, याकरता आपण हे ऐकतो आहोत. एरवी मूल तुम्हाला झालं तर मग हे सुख का दुःख असं डोक्याला हात लावून बसायचं कारण नाही, तुम्ही पेढे वाटू शकता. पण अंतिमतः किंबहुना सोये जीव आत्म याची लाहे तव जे होये तया नाव सुख, ही सुखाची अंतिम व्याख्या आहे. एवढं मात्र लक्षात असू दे म्हणजे झालं असं ज्ञानेश्वर महाराजांना अगदी ठामपणाने सांगायचं आहे. जे मनोरथ संगे नव्हे एरवी सिद्धी गेलेची आहे, हे दोन्हीची उपाय सुख दुःखाची. ते मनोरथ संगे नव्हे ज्याला तुम्ही दुःख असं म्हणता तर ते तुमच्या मनोरथासारखं झालेलं नाही म्हणून दुःख. ते मनोरथ संगे नव्हे एरवी सिद्धी गेलेची आहे, एरवी जर सिद्धीला गेलं तर त्यालाच तुम्ही सुख म्हणता. मनोरथांना इच्छांना जर अडथळा आला तर त्याला तुम्ही दुःख म्हणता आणि इच्छेसारखं झालं ते सिद्धीला गेलं तर त्याला सुख असं म्हणता. हे दोन्हीची उपाय सुख दुःखाशी. एरवी मात्र सुख आणि दुःख याच्याबद्दलची मीमांसा एवढीच असू शकते. आता असंगा साक्षीभूता देही चैतन्याची जे सत्ता तिये नाम पंडुसुता चेतना येथे. इच्छा द्वेष सुखम दुःखम संघात चेतना धृती, त्याच्यामध्ये चेतना या शब्दावर आता ज्ञानेश्वर महाराज निरूपण करतायत. संघात या शब्दावर त्यांनी नंतर निरूपण केलेलं आहे. आता असंगा साक्षीभूता देही चैतन्याची जे सत्ता तिये नाम पंडुसुता चेतना येथे. जो खरा असंग असा आहे, साक्षीभूत असा आहे, पण जो देहामध्ये वस्तीकर येऊन राहिलेला आहे त्या देहाच्या ठिकाणी देहाच्या आत असणारी खरी चैतन्याची सत्ता पलक चेतना असं म्हणतात, असं ज्ञानेश्वर महाराजांनी चेतनेची एका ओवीमध्ये व्याख्या केलेली आहे. आता असंगा साक्षीभूता देही चैतन्याची जे सत्ता तिये नाम पंडुसुता चेतना येथे. नखवनी केशवरी उभी जागे शरीरी, नखापासून केसांपर्यंत, पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत, नख शिखांत असं ज्याला म्हणतात तसं, सर्व ठिकाणी या चैतन्याचीच सत्ता चाललेली असते. त्वचेला चिमटा घेतला तर कळतो आणि नखाला जर असं असं केलं तर काही कळत नाही म्हणून जर नख उपटायला गेलं तर लक्षात येतं की चैतन्य पुरेपूर भरलेलं आहे आणि इथं केसाला चिमटा घेऊन काहीच होत नाही. पण आपले केस थोडेसे पांढरे दिसायला लागल्यानंतर जे केस उपटतात पांढरे केस त्यांना पांढरा केस उपटताना जे होतं चैतन्य आहे त्याच्या ठिकाणी. आता असंगा साक्षीभूता देही चैतन्याची जे सत्ता ये नाम पंडुसुता चेतना येथे नखवनी केशवरी उभी जागे शरीरी जे तिही अवस्थांतरी पालटे ना. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम भद्रं कर्णेभिः शृणयाम देवाः भद्रं पश्येमाक्षिभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्ट्वा स्वस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः.